जनासी वेड लागले
महाराज महाराज लोकांच्या तोंडावर बोलताय लोकांना येड लागलं म्हणून
असं काय बोलू नका महाराज अशांना लोक दगडी मारतील
तेवढंच बाकी राहिलेलं
असू दे माझ्या महाराजांना सवय झालेली दिसती
अरे वेड लागले या जनासी वेड लागले या लोकांची वेड लागले या जनाची वेड लागले या लोकांची वेड लागले हा
वेड लागले या लोकांची वेड लागले वेड लागले वेड लागले जनाची वेड लागले या लोकांची वेड लागले या जनाची वेड लागले या लोकांची वेड लागले
तांदळाचे बाहुले केले
तांदळाचे तांदळाचे बाहुले केले
पाट मांडूनी वर बसविले
पाट मांडूनी वर बसविले
वस्त्र अलंकारे गुंडाळिले
अलंकारे गुंडाळिले
मना आले ते नाव ठेविले हो तिळा तांदळाचे बाहुले केले पाट मांडूनी वर बसविले वस्त्र अलंकारे गुंडाळले म्हणाले ते नाव ठेविले
महाराज हे बाकी खरंय बर का हवा आता एक माणूस आला त्यानं रस्त्यावरचा एक दगड उचलला त्याला चांगला धुतला पुसला आणि पाटावर मांडला त्याला चांगला अगदी वस्त्र बिस्त्र म्हणजे कापडं बिपडं चांगली नवी कोरी गुंडाळली शिंदूर बिंदूर थापला आणि त्याचं जे मनात आलं ते नाव ठेवलं बर का काय नाव ठेवलं असं बर का महाराज काळ्या धोंडीराम
आता मला सांग असा दगडात देव शोधण्या परीस माणसात देव शोधला तर पुण्य नाही का मिळणार
म्हणूनच म्हणतोय येड लागले अरे येड लागले या जनाची वेड लागले वेड लागले वेड लागले या जनाची वेड लागले या लोकांची येड लागले या जनाची वेड लागले या लोकांची वेड लागले
वेड लागले वेड लागले या लोकांची वेड लागले वेड लागले वेड लागले या जनाची वेड लागले या लोकांची वेड लागले या जनाची वेड लागले या लोकांची वेड लागले
दुःख पाण्याने प्रकाळिले
पाण्याने प्रकाळिले
रंग फुलांनी दाखवलेले
फुलांनी दाखवलेले
धूप करोनी दीप उजळिले अन्न ठेवून पालविले
पालविले
हो शुद्ध पाण्याने प्रक्षाळले गंध फुलांनी झाकोळले धूप करोनी दीप उजळले अन्न ठेवून पालविले जी
बघा 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 महाराज घरात पाण्याचा थेंब नाही 5-5 मैलावरनं पाणी आणायला लागतंय आणि यो बाबा देवावर बदा अभिषेक करतोय आव याची बायका पर 2-2 दिवस उपाशी असत्यात आणि यो देवाला ताजा निवेद करून आणतोय आता याला काय भक्ती म्हणावी वय
म्हणून म्हणतो अरे येड लागले या जनाची वेड लागले अरे येड लागले या जनाची वेड लागले या लोकांना वेड लागले या जनाची वेड लागले या लोकांना वेड लागले हा
वेड लागले या लोकांना वेड लागले
घालूनी भोवंडिले आड राहुनी दंडवत केले
दंडवत केले
आत बाहेरी ना देखिले एका जनादनी देखिले फेरा घालून भोवंडिले आड राहून दंडवत केले आत बाहेरींना देखिले एका जनादनी देखिले गाजी
चाललंय बघितलं का याला काय झालं काय
याच्या अंगात आले बाबा
काय सांगताय काय याची पॉवर मध्ये भक्तीये अ पाच मिनिटं झालं फक्त देव यानं बसवला आणि लगेच याच्या अंगात पण आलं आणि महाराज महाराज ती मंडळी बघितली का हवा झीटी रस्त्यावर फेरा मारतात आणि फेफरे रस्त्यावर दंडवत घालतात
अरे श्रद्धा असावी पर ती आंधळी नसावी भक्ती करावी पर त्याचा देखावा करू नये अरे देव देवळात मंदिरात शोभतो असा रस्तो रस्तीच्या दगडाला देव बनवला तर त्याची किंमत काय राहिली
म्हणून म्हणतोय अरे येड लागले या जनाची वेड लागले अरे येड लागले या जनाची वेड लागले या लोकाची वेड लागले या जनाची वेड लागले या लोकाची वेड लागले
वेड लागले या लोकाची वेड लागले वेड लागले या जनाची वेड लागले या लोकाची वेड लागले या जनाची वेड लागले या लोकाची वेड लागले